सोडूया, हट्टी विचारांना ठेवू बाजूला, आपल्या सुखाशी समाज जोडूया. Yeah.